अनाथाय नमः। स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने आपण वर्षभर त्यांच्या मनोमय सहवासामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न विविध माध्यमांच्या द्वारा करतो आहोत। त्यापैकीच एक स्वामी माधवनाथ दर्शन ही भावमालिका। स्वामी मकरंदनाथांच्या कल्पक विचारांमधून विविध पैलूद्वारा स्वामीजींचं प्रातिभ दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न ऑक्टोबर महिन्यापासून आपण करतो आहोत। आजचा विषय मोठा गोड असा विषय आहे। मागच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ या विचारांच्या माध्यमातून स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि आज आपण स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या भूमिकेतून सद्गुरू आणि त्यांच्या लाडक्या सच्चिष्याला अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण तया समान व्हावे हाच सापडे बोध खरा। स्वामीजी असे थोर महात्मे होते, परिपूर्ण या शब्दाची व्याख्या स्वामीजींच्या जीवनाकडे बघितल्यानंतर लक्षामध्ये येते। भगवंतांनी गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये एक महत्वाचं विधान केलं। भगवंत असं म्हणाले की मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, यततां अपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः। हजारो लोकांच्या मधून फार थोड्या जणांना परमार्थ करावा, साधना करावी असं वाटतं आणि असं वाटणाऱ्या अनेक साधकांमधून क्वचित कोणी एखादा साधक भगवंतांना प्राप्त होतो। आणि ज्ञानोबांनी याच्यावरती अतिशय समर्पक अशी उभी लिहिली। ज्ञानोबा असं म्हणतात, आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला रिगे। हा श्लोक आणि ज्ञानोबांची ही ओवी मला नेहमी चिंतना करता साथ घालते। अशा कोणत्या बरं गोष्टी असतात की या विपाईला रिगे साधकाच्या ठिकाणी असतात आणि ज्याच्यामुळे तो भगवंतांना, आत्मानंदाला तो प्राप्त होतो। मॅनेजमेंटमध्ये नेहमी एक प्रसिद्ध वाक्य कायम उद्धृत केलं जातं, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली। आणि अशी मग चिंतनाची आवर्तनं नेहमी एका मुक्कामाला येऊन सोडतात किंवा पोहोचवतात आणि तो मुक्काम म्हणजे स्वामी माधवनाथ। आणि या दोन जादुई शब्दांचं समानार्थी शब्द म्हणजे स्वामी मकरंदनाथ। आजची ही निरूपण सेवा त्याच चिंतनाचं एक भावनिवेदन आहे। या दोन प्राणप्रिय सद्गुरूंच्या अंतरंगामध्ये डूब देण्याचा, त्यांचं भावविश्व, त्यांचे भावतरंग काय असू शकतील, काय असतील हे समजून घेण्याचा एक खरं तर तोकडा प्रयत्न आहे। स्वामी स्वरूपानंदांनी 1974 साली देह ठेवल्यानंतर एक वर्ष थांबून स्वामीजींनी त्यांच्या सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली। स्वामीजींच्या समाधी सोहळ्यामध्ये जेव्हा पावसला स्वामीजी गेलेले होते त्यावेळेला स्वामीजींनी त्यांना एक स्पष्ट संकेत दिलेला होता, सर्व काही आपल्याला दिलेलं आहे, सावधानतेने भोगा। आणि स्वामीजी त्यावर हुकूम आपल्या आत्मानंदामध्ये नित्य रममाण असे पुण्याला होते। त्याच्या अगोदर 73 साली श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामीजींना जे अधिकार स्वामी स्वरूपानंदांनी प्रदान केले त्याच्याविषयी स्वामीजी मोठ्या गोड आठवणी सांगत असत. आणि ते सांगत असताना ते खरं तर रंगून जात असत स्वामीजींच्या आठवणीमध्ये. ते सांगत असत की स्वामीजींनी मला महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सांप्रदायिक अनुग्रह, त्याची शुद्धता. दुसरी गोष्ट म्हणजे अंतर्मुख राहून परमार्थाचा प्रचार आणि प्रसार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यथाशक्ती यथामती गुरु परंपरा पुढे चालवणं. स्वामीजी सांगत की त्या अधिकार पत्रामध्ये या मुख्य गोष्टी सांगून झाल्यानंतर खाली एक छोटासा पॅरेग्राफ स्वामीजींनी लिहिलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आस्थेची संज्ञा असा असणाऱ्या कुठल्याही साधकाला आपल्या विवेकशक्तीला स्मरून आपण मंत्रोपदेश द्यावा. स्वामीजींची इच्छा हे स्वामी माधवनाथांच्या जीवनाचं महावाक्य होतं. आणि त्यावर हुकूम स्वामीजी त्यांच्याकडे नित्य निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांवरती निरलस निरपेक्ष प्रेम करत असत. कारण का 12व्या वर्धापना दिवशी स्वामीजींचा एक संदेश त्यांना प्राप्त झालेला होता. एकैक हे किती सांगो तुझं लागी बाणवुनी अंगी सेवकत्व, विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. या स्वांत सुखाय चालू केलेल्या निरूपणाला सद्गुरु कृपेचं साधनेचं एक तेज प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे कोणीही न सांगता कोणीही न बोलवता त्याची कुठलीही जाहिरात न करता दिवसेंदिवस श्रोतृवर्ग वृद्धिंगत होत होता आणि अधिकाधिक स्वामीजींशी संलग्न देखील होत होता. आणि स्वामीजी याच श्रोतृवर्गावरती निरपेक्ष निरलस प्रेम करत असताना त्यांनी जेव्हा सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली तेव्हा त्या श्रोतृवर्गाचं एक बारकाईने निरीक्षण सुद्धा स्वामीजींनी आरंभलेलं असणार. स्वामीजींच्या कार्याचं चिंतन हा एक स्वतंत्र विषय आहे. समर्थ दासबोधामध्ये जिथं जिथं कार्याचा उल्लेख करतात तिथं तिथल्या त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी स्वामीजींच्या चरित्र जीवनामध्ये दिसतात. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणवणी धरावे जवळ दुरी. बहुत लोक शोधावे, त्यांचं बहुत निरीक्षण करावं, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचे गुण काय आहेत हे बघावे आणि मग कार्यामध्ये कशा पद्धतीने ही व्यक्ती सहभागी होऊ शकेल याच्या पद्धतीने त्याचा विचार करावा. स्वामीजी 57 सालापासून निरूपण करत होते परंतु ही जबाबदारी आल्यानंतर निश्चितपणे स्वामीजींनी मग कशा अंगाने श्रोतृवर्गाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. मनामध्ये कुठेतरी एक खूणगाठ निश्चित बांधलेली असणार की हे जे कार्य जर पुढे न्यायचं असेल तर ते युवक ते तरुणच ते नेऊ शकतील. आणि म्हणून स्वामीजी युवकांच्या आणि तरुणांच्या अत्यंत सकारात्मक प्रतीक्षेमध्ये तेव्हापासून होते. का बरं तरुण नेऊ शकतील असं स्वामीजींना वाटत होतं? कारण का त्यांना असं वाटायचं की तरुणांना जर एखादी गोष्ट पटली तर ते त्याच्यामध्ये धडधडून सहभागी होतात. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्याची एक धमक एक रग त्यांच्यामध्ये असते. आणि त्या भूमिकेतून मग स्वामीजींनी तरुणांचा प्रतीक्षा करायला त्यांनी सुरुवात केली. आणि स्वामीजींच्या या सकारात्मक प्रतीक्षेला भगवंतांनी सुद्धा प्रतिसाद दिला. आणि 76-77 सालापासून स्वामीजींच्याकडे तरुण साधक यायला सुरुवात झाली. त्यावेळेला स्वामीजींचं वय 57-58 असं होतं. वयाचा उल्लेख करायचं कारण असं की त्या अंगाने त्या माध्यमातून स्वामी माधवनाथांचं आणि त्यांचे परात्पर सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या मध्ये चरित्राच्या अंगाने अनेक साम्यस्थळं सापडतात. गणेशनाथ महाराज सुद्धा त्यांच्या वयाच्या पुढच्या टप्प्यामध्ये विश्वनाथ महाराजांच्याकडे गेले. त्यांना सुद्धा विश्वनाथ महाराजांचा 4-5 वर्षाचा सहवास लाभला आणि अतिशय अल्पावधीतच ते पूर्णत्वाला किंवा संतत्वाच्या पायरीला पोहोचले. आपण स्वामी माधवनाथांचं जर जीवन बघितलं तर ते सुद्धा अशाच टप्प्यांमधून जातं. 68 ते स्वामीजींच्याकडे गेले आणि 73 स्वामीजींनी त्यांना संप्रदायाचे अधिकार सुपूर्त केले. त्यामुळे साहजिकच कार्याची कोर न सोडता हे कार्य पुढे जर कोण नेऊ शकत असेल तर तो युवक नेऊ शकतो, तरुण साधक नेऊ शकतो, हे स्वामीजींना निश्चितपणे त्यांनी तसा विचार पक्का केलेला होता. सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असं म्हणतात. आणि याच सुमारास स्वामी मकरंदनाथ, तेव्हाचे मकरंद वझे, एका दैवी संकल्प असेल किंवा काही दैवी योजना असेल त्या ह्यांनी बारामतीतून पुण्यामध्ये आलेले होते. आणि रामकृष्ण मठामध्ये नित्याच्या ध्यानाच्या साधनेला जात असताना त्यांचा मित्र पांडुरंग जोशी याच्या प्रेमळ आग्रहाखातर स्वामीजी स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवनाथांच्या चरणांशी आले. एकीकडे स्वामीजी पूर्ण बोधाच्या पातळीवरून आत्मानंदामध्ये निमग्न होते, तर दुसरीकडे विविध साधना हाताळत, सद्गुरु भेटीची तळमळ उराशी बाळगत मकरंदनाथ ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये पोचलेले होते. आत्मानंद प्राप्त व्हावा या एकाच विचारांनी एकाच ध्येयानी प्रेरित झालेलं जीवन समर्थ सद्गुरूंच्या शोधामध्ये होतं. आणि समर्थ सद्गुरू असे की जे शब्दांचं अंतर फोडून आतमध्ये असणारी निजसार वस्तू आत्मस्वरूप त्याची भेट घडवून आणून देईल, त्याच्याकरता काही साधना सांगेल. स्वामीजींची अत्यंत शांत प्रसन्न समाधानी अशी मूर्ती बघितल्यानंतर मकरंदनाथांना मनोमन असं वाटलं की आपण ज्याच्या शोधामध्ये होतो ज्या पावलांची आस आपल्याला होती ती पावलं आपल्याला सापडली, हा शोध आता इथं संपला. आता आपलं संपूर्ण जीवन हे या चरणांशी समर्पित करायचं अशा अत्यंत एका विलक्षण सात्विक विचाराच्या उर्मीने त्यांचं जीवन त्या दिवसांमध्ये भारलं गेलं. आणि समर्पण आणि समर्पित जीवन असं की आता त्याच्यामध्ये माझं कुठलं मत नाही, माझी कुठली इच्छा नाही, कुठली वैयक्तिक प्रेरणा नाही, हे जे सांगतील त्याप्रमाणे आता आपण आपलं जीवन जगायचं. अशा मनोभूमिकेमध्ये मकरंदनाथ होते आणि स्वामीजी अशा समर्पित तरुण साधकांच्या शोधामध्ये होते. यावेळेला मकरंदनाथांचं वय 19 वर्षाचं होतं. परत थोडासा वयाचा उल्लेख अशा करता केला की जसं मी मगाशी गणेशनाथ महाराज आणि स्वामी माधवनाथ यांच्यामधील साम्यस्थळं थोडीशी उद्धृत केली, तशीच साम्यस्थळं स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी मकरंदनाथांच्या जीवनामध्ये सुद्धा आढळतात. स्वामी स्वरूपानंद जेव्हा गणेशनाथ महाराजांच्याकडे गेले तेव्हाही ते 19 वर्षाचेच होते. देशभक्तीचा एक वसा त्यांच्या जीवनामध्ये होता. स्वावलंबनाश्रमासारख्या उपक्रमांमुळे त्यांना तुरुंगवास घडलेला होता आणि आपल्या मामांच्या केशवराव गोखल्यांच्या सांगण्यावरून ते गणेशनाथांच्या चरणांशी आले. त्यांना देखील सद्गुरूंचा दीर्घ सहवास लाभला आणि शोधित सत्वगुणी प्रकृतीमुळे अतिशय तरुण वयामध्ये पूर्णत्वाची प्रचिती स्वामीजींच्या जीवनामध्ये त्यांनी घेतली आणि म्हणून त्यांच्याही सांप्रदायिक कार्याला सुरुवात वयाच्या 40 मध्ये झाली. स्वामी मकरंदनाथांचं जीवन सुद्धा याच चरित्राच्या टप्प्यांवरून जातं. दादांच्यामुळे देशभक्तीचा संस्कार घरामध्ये त्यांना लाभले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, आणीबाणीमध्ये तुरुंगवास, 19व्या वर्षी सद्गुरूंची प्राप्ती, अत्यंत तीव्र जिज्ञासा, शोधित सत्वगुणी प्रकृती, त्यामुळे तरुण वयामध्येच आत्मानंदाची प्राप्ती आणि 1997 साली वयाच्या 40व्या वर्षी सांप्रदायिक कार्याला सुरुवात. मकरंदनाथांचं जीवन हे स्वामीजींना अभिप्रेत असणारं अत्यंत साधं सरळ असं जीवन होतं. अशा साध्या सरळ जीवनामध्ये ध्येयाप्रती असणारी एक विलक्षण ऊर्जा साठवलेली असते, कारण का ध्येय आणि जीवन याच्यामध्ये एक वाक्यता अशा जीवनामध्ये असते, दुभळलेल्या गोष्टी नसतात. घरामधले सात्विक संस्कार, भौतिकाची मनातून ओढ नाही, समाधानी वृत्ती, सगुणाची विलक्षण ओढ, अशा कितीतरी गुणांनी मंडित असणारं मकरंदनाथांचं जीवन आणि त्यांना लाभलेले समर्थ सद्गुरू, की जे ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य समोधिनी प्रवर्तू, अशा पद्धतीचे स्वामीजी. आणि त्याच्यामुळे या दोघांच्या आयुष्यामध्ये स्वामी मकरंदनाथांच्या बाजूनी चढत्या वाढत्या क्रमांनी समर्पणाची भूमिका व्यक्त व्हायला सुरुवात झाली. अनेक विविध प्रसंग मकरंदनाथांच्या जीवनामधले आपल्याला माहिती आहेत की ज्याच्यामध्ये हे समर्पण विशेषत्वानी दिसतं. शिक्षण संपल्यानंतर जेव्हा नोकरीचा निर्णय घ्यायची जेव्हा वेळ आली, तेव्हा काही कंपन्यांमध्ये अधिक पगाराची नोकरी स्वामींना उपलब्ध झालेली होती, परंतु त्या नोकरीकरता द्यावा लागणारा वेळ, तिथला ताण, हे सगळं बघून आपली साधना, सद्गुरूंचा सहवास याच्यावरती अतिक्रमण होईल का, तसं ते होऊ नये म्हणून तुलनेने कमी पगाराची बँकेतली नोकरी स्वामीजींनी स्वीकारली. हे बोलायला किती 2 मिनिटं लागली मला, परंतु या विचारांच्या आवर्तनामधून असा निर्णयापरत येणं आणि अत्यंत उमेदीच्या वयामध्ये ज्या वेळेला आपली बुद्धी, आपली क्षमता याचं पूर्ण आपल्याला भान असताना असे निर्णय घेणं, याच्यावरून मकरंदनाथांच्या ठिकाणी स्वामीजींच्या सहवासाची किती तीव्र तहान होती हे आपल्या लक्षात येतं. स्वामी माधवनाथांना जेव्हा ते तरुणांच्याकडे डोळे लावून बसलेले होते आणि जेव्हा अशा पद्धतीचे तरुण साधक स्वामीजींच्याकडे यायला लागले, स्वामीजींच्या मनामध्ये निश्चितपणे साधकांच्या प्रती काही गुणांची अपेक्षा एक सद्गुरू म्हणून त्यांनी निश्चित आखलेली असणार किंवा आखलेली होती. कारण का जो आनंदाचा ठेवा ज्याच्याकडे सुपूर्त करायचा तो साधक काही विशिष्ट गुणांनी मंडित तर असायला हवा. आणि म्हणून स्वामीजींचे या बाबतीमध्ये अत्यंत सुस्पष्ट असे विचार होते आणि ते वेळोवेळेला प्रवचनांमधून, सत्संगामधून आणि त्यांचे जे स्फुट विचार जे ध्यानानंतर ते बोलत असत त्याच्यामधून ते व्यक्त करत असत. स्वामीजींना दासबोध अत्यंत प्रिय होता, ज्ञानेश्वरी अत्यंत प्रिय होती आणि या बाबतीतलं, या कार्याच्या बाबतीतलं त्यांचं एक स्वतंत्र, त्यांचं स्वतःचं एक चिंतन होतं. आणि मला असं वाटतं की स्वामीजी जेव्हा वेळोवेळेला हे उद्धृत करायचे, स्वामीजींना ह्या शंकर श्रीकृष्ण देवांनी लिहिलेल्या दासबोधाच्या प्रस्तावनेचं त्यांना ती फार आवडायची. एकदा असंच पावसकर वाड्यामध्ये स्वामीजी राहत असताना जेव्हा स्वामीजी त्यांच्या घरी आलेले होते तेव्हा टेबलावरती देवांनी संपादित केलेला दासबोध तिथं होता आणि स्वामीजींना मोठा आनंद वाटला आणि त्यांनी विचारलं की तू वाचतोस का, तेव्हा स्वामीजींनी हो मी वाचतो असं उत्तर दिलं. आणि मग स्वामीजी असं म्हणाले की ह्या ग्रंथाची प्रस्तावना मला अतिशय आवडते, ती मला अतिप्रिय आहे आणि याची मी अक्षरशः पारायणं केलेली आहे, परंतु ती सध्या काही कारणांनी माझ्याकडे नाही. कारण का कुठल्या साधकाला दिली मग ती त्यांनी त्याला हा नित्याचा अनुभव आहे, त्यामुळे आता ती प्रस्तावना सध्या माझ्याकडे काही उपलब्ध नाही असं म्हणाले. सांगायचा मुद्दा असा की स्वामीजींच्या कार्यविचारामध्ये दासबोध आणि देवांच्या ह्या प्रस्तावनेचं ठिकठिकाणी प्रतिबिंब आढळतं. त्यामुळे स्वामीजींनी जो एक मर्यादित त्यांच्या प्रकृतीला अनुसरून जो एक लोकसंग्रह केला किंवा जो समुदाय स्वामीजींनी जो अवतीभोवती गोळा होऊ दिला त्याच्यामध्ये अनेक विविध गोष्टी या दासबोधामधून स्वामीजींनी घेतलेल्या आढळतात आणि स्वामीजींना त्यामुळे या तरुण साधकांच्या मध्ये या गोष्टी असायला पाहिजेत असं निश्चित वाटत असणार. त्याच्यामध्ये 2 गोष्टी स्वामीजी नेहमी सांगायचे की एक म्हणजे साधकाच्या ठिकाणी ही प्रबोध शक्ती पाहिजे आणि लोकांचं मनोगत त्याला हाती धरता आलं पाहिजे. ज्याला जर कार्य करायचं असेल तर प्रबोध शक्तीशिवाय कार्य होणार नाही. म्हणजे प्रबोध शक्ती होणार कशी, निर्माण होणार कशी? स्वामीजी सांगायचे, बोलण्यासारखे चालणे, स्वये करूनी मग बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. ज्याचे आचार विचार उच्चार एक आहेत त्याच्या ठिकाणी प्रबोध शक्ती येईल. आणि लोकांना न दुखावता त्यांना आपलंच करून कार्यामध्ये सहभागी जो करून घेईल तोच साधक पुढे होऊन कार्य करू शकेल. आणि मग स्वामीजी ह्याला अनुलक्षून अनेकविध गुणांची चर्चा विविध व्यासपीठांवरून स्वामीजी करायचे. त्याचं म्हणायचे की साधकाच्या ठिकाणी सावधानता हवी, त्याची निरीक्षण शक्ती हवी. जर साधक सावध नसेल तो साधना करूच शकणार नाही, कार्य वगैरे फार दूरची गोष्ट राहिली. तसंच स्वामीजींना साधकाच्या ठिकाणी विवेक अपेक्षित होता. स्वामीजींचं संपूर्ण जर जीवन बघितलं आणि एका शब्दात जर ते आणायचं म्हटलं तर विवेक हा शब्द चपकल बसू शकेल असं वाटतं. त्याचप्रमाणे स्वामीजींना साधकाच्या ठिकाणी कष्ट आणि प्रयत्न करण्याची दुर्दम्य इच्छा असली पाहिजे असं वाटायचं. स्वामीजींनी स्वतः 58-57 वर्षी कार्याला सुरुवात केली आणि देह अत्यंत पोत्याऱ्यासारखा झिजवला. अगदी शेवटच्या काळामध्ये बचेंगे तो और भी मरेंगे अशा पद्धतीने स्वामीजींनी कष्ट केले. देह क्षणभंगूर आहे, तो साधनेमध्ये झिजवला पाहिजे, म्हणून साधन प्रतिष्ठा साधकाच्या जीवनामध्ये पाहिजे असं स्वामीजींना नेहमी वाटायचं. तसंच केवळ विवेक असेल आणि वैराग्य नसेल तर ते मी बौद्धिक कसरत ठरेल, त्यामुळे या विवेकाला वैराग्याची जोड पाहिजे. आणि नुसतं वैराग्य असेल आणि विवेक नसेल तर ते हेकांड पिसं ठरेल, म्हणून या दोन गोष्टी हातात हात लावून गेल्या पाहिजेत असं स्वामीजींना नेहमी वाटायचं. तसंच स्वामीजींचा परमार्थ हा कधीही कदापिही मिंधा नव्हता. एक निस्पृह जीवन, एक तेजस्वी जीवन स्वामीजी स्वतः जगले आणि तसाच आदर्श इतरांनीही आपल्यासमोर ठेवावा असं त्यांना नेहमी वाटायचं. जर लोकसंग्रह करायचा असेल तर मृदू वचन पाहिजे. तरुण साधकांच्याकडे स्वामीजी डोळे लावून बसलेले आहेत आणि तरुण साधक यायला सुरुवात झालेली आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी तरुण साधकांनी किंवा सर्व साधक विश्वांनी आत्मसात केल्या पाहिजेत असं स्वामीजींना वाटत होतं असं आपण बघतो आहोत. जर समुदाय करायचा असेल तर मग मृदू वचन पाहिजे. आपण स्वामीजींचं बोलणं ऐकलेलं आहे, अति गोड, अति नम्र, असं वाटायचं की यांनी बोलत राहो. अगदी साधं जरी बोलले तरी सुद्धा असं कधी ते थांबू नयेत असं वाटायचं. क्षमा, शांती, सहिष्णुता त्यांच्या जीवनामध्ये ठासून भरलेली होती. कुठल्या मूलभूत गोष्टीला, ढाच्याला जर धक्का लागत नसेल तर अनवधानाने घडणाऱ्या क्षमांना, अपराधांना स्वामीजींच्या ठिकाणी कायम क्षमा होती. अशा गोष्टींनी कधीही त्यांची शांती कदापि ढळली नाही. अत्यंत सहिष्णू असं जीवन स्वामीजींचं होतं. आणि याच्याच माध्यमातून साधक विश्वामध्ये ते खूप परोपकाराच्या, खूप अतिशय प्रेमाच्या भूमिकेतून ते साधक विश्वामध्ये राहत होते. त्यांच्या ठिकाणी एक विलक्षण उत्कटता होती. कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर अत्यंत आनंदाने, अत्यंत समर्पणाच्या भावनेतून, भूमिकेतून त्यांना केलेली आवडायची. उत्कट भव्य दिव्य ते घ्यावे, मिळमिळीत अवघेचे टाकावे असं स्वामीजींना नेहमी वाटायचं. माझ्याशी कल्पना आहे, किंवा असं म्हणा की माझ्याशी मनोमन खात्री आहे, जेव्हा माझ्यापाशी ही प्रस्तावना नाही आता असं जेव्हा स्वामीजींनी जाता जाता बोलण्याच्या ओघात सांगितलं आणि तो धागा पकडून स्वामी मकरंदनाथांनी ती प्रस्तावना लिहायला घेतली, त्यावेळेला निश्चितपणे देवांनी लिहिलेले हे जे साधकाच्या ठिकाणी समर्थांना आणि पर्यायांनी स्वामीजींना अपेक्षित असणारे जे गुण आहेत त्याचा स्वतंत्र अभ्यास मकरंदनाथांनी केला असणार. किंवा नकळत नैसर्गिकरित्या स्वामीजींच्या मनोभावा न चुकीचे हेच परमसेवा यांच्याकडून तो झालेला असणार. त्यामुळे स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणची असणारी गुरुनिष्ठा, हे व्यक्त केलेले स्वामीजींनी वेळोवेळेला असणारे गुण, त्या गुणांचा स्वतंत्र रीतीने केलेला अभ्यास, साधन निष्ठा याच्यामधून स्वामी मकरंदनाथ स्वामीजींच्या ठिकाणी अधिकाधिक पद्धतीने समर्पित त्यांचं जीवन व्हायला सुरुवात झाली. आणि स्वामीजींना सुद्धा ह्या गोष्टी निश्चितपणे समजत होत्या आणि वेळोवेळेला स्वामीजींनी सुद्धा पसंतीचे हुंकार दिलेले होते. एकदा असं झालं की दुकानामध्ये काही साधक बसलेले होते आणि कुठून तरी मकरंदनाथांचा विषय निघाला तर स्वामीजी लगेच पुढे होऊन असं म्हणाले की मकरंद भावाचा सागर आहे, त्याची साधना सुद्धा अत्यंत तीव्रतेने चालू आहे, माझं त्याच्याकडे संपूर्ण लक्ष आहे. त्यांनी सर्व बाबतीमध्ये अतिशय जपून राहणं गरजेचं आहे, कारण का पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती थोडा सुद्धा जर डाग पडला तर तो उठून दिसतो. त्यामुळे त्यांनी अजिबात इकडे तिकडे झालेलं मला चालत नाही, त्याच्यावरती पुढे जाऊन मी फार मोठी जबाबदारी सोपवणार आहे. रामकृष्ण जसं म्हणत असत की रोपटं जेव्हा कोणं असतं तेव्हा त्याला कुंपण घालणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर वटवृक्ष झाल्यानंतर त्याला हत्ती जरी बांधून ठेवला तरी फरक पडत नाही. स्वामीजींचे हे उद्गार 80-83 दरम्यानचे उद्गार आहेत. याच्यातून आपल्या लक्षात येतं की सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना आणि सद्गुरूंना अभिप्रेत असणारे जे गुण आहेत त्या गुणांचा स्वतंत्र अभ्यास मकरंदनाथ त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करत असतील. एकदा असंच झालं की स्वामीजींच्याकडे जेव्हा तरुण साधक ध्यानाकरता जात असत तेव्हा 1.5 तास ध्यानाची बैठक झाल्यानंतर स्वामीजी ज्ञानोबा स्वामीजी यांचं स्मरण करत अतिशय प्रेमभऱ्या नजरेने सर्व साधकांवरती नजर फिरवत असत तर त्यांच्या असं लक्षात आलं की मकरंदनाथ अजूनही ध्यानामध्ये गाढ निमग्न झालेले आहेत. आणि मग नंतर स्वामीजींनी त्यांच्याशी पद्धत होती की नंतर ते ज्ञानेश्वरीचं थोडंसं वाचन करत असत आणि मग ते वाचन झाल्यानंतर सकाळच्या ध्यानाची बैठक संपली म्हणून सर्व साधक नमस्कार करून आपापल्या घरी जात असत. त्या वाचनाच्या दरम्यान कदाचित मकरंदनाथ ध्यानामधून त्या भावावस्थेतून खाली येऊन त्या ज्ञानेश्वरीचं श्रवण त्यांनी केलं आणि नमस्कार करत असताना स्वामीजी त्यांना असं म्हणाले की तू थोडं थांब, मला तुझ्याशी काही काम आहे, बोलायचं आहे. आणि मग नंतर साधक गेल्यानंतर मकरंदनाथ नमस्कार करत असताना स्वामीजींनी त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या 5 प्रती दिल्या आणि असं म्हणाले की तुला योग्य वाटेल अशा साधकांना तू या स्वामी प्रसाद म्हणून द्यायला हरकत नाही. तसंच इथून पुढे ध्यानाविषयी जर कोणी काही अडचणी विचारल्या तर तू मार्गदर्शन करायला सुद्धा हरकत नाही. अत्यंत अंतर्मुख असणाऱ्या मकरंदनाथांनी याच्यातून एवढाच बोध घेतला की स्वामीजींना अभिप्रेत अशी आपली साधना चाललेली आहे. कारण का आत्मदर्शनाचं एकमेव ध्येय की एकमेव जिज्ञासा मनामध्ये येऊन ते स्वामीजींच्या चरणांशी आलेले होते, इतर कुठलीही महत्वाकांक्षा त्या जीवनामध्ये नव्हती. त्यामुळे स्वामीजींनी कधीही या मार्गदर्शन आणि अशा सर्व गोष्टींच्या मध्ये पुढाकार घेतला नाही, परंतु स्वामीजींनी कोणाला तरी पाठवलं तर ते मार्गदर्शन तेव्हा त्यांनी केलं, सद्गुरूंची आज्ञा म्हणून, शब्द म्हणून. अशा पद्धतीने या दोघांच्या मधलं भावैक्य, स्वामीजींच्याकडून असणारी समर्पितता आणि स्वामी माधवनाथांच्या कडून असणारी पसंतीची मोहोर ही दिवसेंदिवस वर्धिष्णू होत गेली. स्वामीजींच्या कार्याची तेव्हाची जर आपण कक्षा जर बघितली तर स्वामीजी ज्ञानेश्वरीचं स्वांत सुखाय निरूपण करत असत आणि त्या निरूपण केंद्रामधून स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाची स्थापना तिथे येणाऱ्याच श्रोत्यांनी केलेली होती आणि त्या मंडळाच्या माध्यमातून काही मोजके असे उत्सव वर्षभरात साजर केले जात असत, जसे की गुरु पौर्णिमा, स्वामी स्वरूपानंदांची जयंती, स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी, काही मोजक्या आनंद यात्रा, असं त्या एकूण त्या कामाचं किंवा त्या तेव्हाच्या घटनांचं स्वरूप होतं. स्वामीजींची एकूण प्रकृती आणि त्यांचं शारीरिक वय लक्षात घेता ह्या कार्याला आवश्यक असणारी संघटनात्मक जी बाजू होती ती स्वामी मकरंदनाथांनी स्वामींनी अथवा कुठल्याही ज्येष्ठ साधकांनी न सांगता पुढे येऊन पूर्ण केली असं मला वाटतं. आणि ती करत असताना मकरंदनाथांनी इतक्या सहजतेने किंवा इतक्या खुबीने ती त्यांनी येऊन ती पुढे केली की स्वामीजींच्या एकूण कार्यविचारांच्या मधला जो अंतर्मुखतेची जी कोर होती त्याला कुठेही त्यांनी धक्का लाभून दिला नाही. नाही तर कदाचित असं घडण्याची शक्यता असते की संघटनात्मक कार्य सुरू झाल्यानंतर खूप काही कामाचा धूमधडाका सुरू होतो आणि मग स्वामीजींना अभिप्रेत असणारी साधनेवरती प्रतिष्ठित असणारी जी कार्यप्रणाली आहे ती कदाचित बाजूला पडण्याचा किंवा मागे पडण्याचा संभव असतो. परंतु स्वामीजींना स्वामी मकरंदनाथांना अत्यंत नित्याचं श्रवण त्यांचं स्वतःचं चिंतन हे असल्यामुळे स्वामीजींना नेमकं काय अभिप्रेत आहे काय केलं असता त्यांना आवडेल काय केलं असताना त्यांना आवडणार नाही हे त्यांना अतिशय जीवाभावाने समजत असल्यामुळे ही कार्याची कोर न सोडता ही संघटनात्मक बाजू स्वामीजींनी त्या कार्याला दिली. आणि मला असं वाटतं की यातूनच आपल्या स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची पायाभरणी झाली. मकरंदनाथांच्या रूपाने स्वामीजींना असा एक अत्यंत तेजस्वी आणि समर्पित युवा साधक असा ठेवाच जणू काही गवसला. आणि त्यामुळे त्या उभयतांच्या विषयीचा जिव्हाळा प्रेमभाव हा दिवसेंदिवस नैसर्गिकरित्या वर्धिष्णू होत गेला. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला आत्ता खूप स्वाभाविक वाटते परंतु त्यावेळेला स्वामीजींना सर्वजण अगदी खूप पूर्वीपासून बाळासाहेब या नावाने हाकमारत असत. आणि स्वामीजींच्याकडे गेल्यानंतर आणि स्वामीजींनी त्यांना अधिकार संप्रदान केल्यानंतर सुद्धा अनेकविध साधक त्यांना बाळासाहेब या नावानेच हाकमारत असत. स्वामी मकरंदनाथांनी याविषयी पुढाकार घेऊन ते आपले सद्गुरू आहेत ते नाथ संप्रदायाचे अध्वर्य आहेत या त्यांच्या प्रति असणाऱ्या अप्रतिहत निष्ठेपोटी बाळासाहेबांना आपण स्वामी म्हटलं पाहिजे असा एक खूप गोड खूप नम्र असा विचार स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या सहाध्यायांसमोर मांडला. आणि बाकी इतर कोणी म्हणू न म्हणू कारण का त्यावेळेला सुद्धा अनेक ज्येष्ठ साधक मंडळामध्ये कार्यरत होते परंतु आपण आता म्हणायला सुरुवात केली पाहिजे नंतर बाकीचे आपसूक त्याला अनुसरण करतील. या भूमिकेतून मकरंदनाथांनी सर्वप्रथम या कृतीचं अनुसरण स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली. संघटनात्मक काम करत असताना असं असतं की ती व्यक्ती जर सावध नसेल म्हणून मी मगाशी ज्या अनेकविध स्वामीजींना अभिप्रेत असणाऱ्या गुणांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये सावधानता हा उल्लेख म्हणून सर्वप्रथम स्वामीजी नेहमी करत असत. ती जर व्यक्ती सावध नसेल तर मग विविध प्रकृतींशी संबंध येत असताना संघर्ष होऊ शकतो आणि त्याच्यातून तणाव कार्यामध्ये निर्माण होऊ शकतो. मकरंदनाथांच्या ठिकाणी संघाचे संस्कार असतील घरामधले संस्कार असतील किंवा त्यांची शोधित सत्वगुणी प्रकृती असेल याच्यामुळे नैसर्गिकरित्या एक सर्वसमावेशकता त्यांच्या ठिकाणी होती. सर्वांना कायम बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची प्रकृती होती. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला जरी आधी सुचली त्याच्यावरती विचार विनिमय व्यवस्थित केल्यानंतर ती एकटा अनुसरण्याचं म्हणजे एका व्यक्तीवल्ली किंवा गणगोत असेल त्याच्यामध्ये पुलंनी एक व्यक्ती रेखा रंगवताना पुलं असं म्हणतात की मी माझं करणारा तो जीवच नव्हता त्याची आठवण मला इथं होते. मकरंदनाथांचं जीवन कधीच असं मी माझं अशा पद्धतीच्या विचारांमध्ये कधी अडकला नाही. एक विलक्षण सर्वसमावेशकता नैसर्गिकरित्या त्यांच्या जीवनामध्ये होती आणि मला असं वाटतं की त्यांच्या ठिकाणचे जे असणारे अनेकविध गुण आहेत त्याच्यापैकी हा गुण स्वामीजींना विशेष भावलेला असणार. आतमध्ये सद्गुरूंनी सांगितलेली साधना अतिशय निष्ठेने करून बाहेर व्यापक सद्गुरू सेवेच्या भूमिकेतून सर्वसमावेशक जीवन जगणं हे स्वामीजींना अभिप्रेत असणाऱ्या महंतांचं लक्षण स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी फार विशेषत्वाने आढळतं. परंतु याच्यामध्ये अजून एक महत्वाचा आणि एक असा नाजूक मुद्दा आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की सर्वसमावेशकता, चांगुलपणा याचा कदाचित कार्याच्या वेळेला असा अर्थ घेतला जाऊ शकतो की मग काही केलं तरी चालतं, इथं आपण सर्वसमावेशक आहोत. तसं नाहीये. ही सर्वसमावेशकता डोळ्यात सर्वसमावेशकता आहे. स्वामीजींनी सांगितलेले आदर्श, त्यांनी निर्माण केलेला मूलभूत ढाचा, त्यांनी घालून दिलेली बंधनं याला कुठलीही बाधा, कुठलीही इजा न पोचवता सर्वसमावेशकता आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला कार्यामध्ये अशा अप्रिय वाटणाऱ्या जेव्हा गोष्टी निर्माण झाल्या त्यावेळेला स्वामीजींनी, स्वामी मकरंदनाथांनी या डोळस भूमिकेमधून त्या त्या वेळेला अतिशय कठोर भूमिका घेऊन या सर्व गोष्टी मोडून काढल्या. आपल्याला माहिती आहे अनेक विविध प्रसंग घडलेले आहेत जेव्हा एक भगिनी स्वामीजींनी अजिबात न सांगता जेव्हा स्वामीजींचा फोटो समोर ठेवून जेव्हा अनुग्रहाची जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा स्वामीजींनी कदापि मान्य केलं नाही. ही डोळ्यात सर्वसमावेशकता स्वामीजींच्या ठिकाणी होती आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण आश्विन शुद्ध चतुर्थीची जर ती जी सीडी आपण मागच्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा आपण ती बघितली तेव्हा स्वामीजींचं एक विधान त्याच्यामध्ये असं आहे की या दोघांनाही मी दिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये मकरंदाच्या वरती अधिक जबाबदारी आहे, त्याचं काम अधिक अवघड आहे, कारण का त्याला संप्रदाय पण सांभाळायचा आहे आणि त्यांना केंद्र पण सांभाळायचं आहे. का बरं ही दुहेरी अवघड जबाबदारी लीलया मकरंदनाथांच्याकडे स्वामीजींना द्यावीशी वाटली? कारण का हे गुण होते, हा एक स्वतंत्र विचार होता आणि स्वामीजींच्या कार्याचं त्यांनी केलेलं एक स्वतंत्र चिंतन होतं आणि या सगळ्याला अत्यंत पूरक आपण कसं होऊ शकतो, कशी आपण आपल्या जीवनाची बांधणी करू शकतो याचा एक अत्यंत मूलभूत विचार मकरंदनाथांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला होता. स्वामीजींचा परमार्थ हा अगदी सुरुवातीपासून मोठा गोड आणि 2 + 2 = 4 असा शुद्ध परमार्थ स्वामीजींचा होता आणि मला असं वाटतं की 57 सालापासून हा जो जे रोपटं लावलं त्याचा जो आज गगनावरती गेलेला जो वेलू आहे त्याचं बीज स्वामीजींच्या या शुद्ध परमार्थामध्ये आहे आणि मकरंदनाथांना तो अत्यंत भावला. कारण का एखादा जर विचार आपल्याला अनुसरायचा असेल, तो आपल्या जीवनामध्ये जर उतरवायचा असेल, तो जीवाभावाने आपल्याला आधी पटला तर पाहिजे. तो जर तसा पटला तर तो आपण अनुसरू शकतो आणि मग नंतर तो इतरांना आपण सांगू शकतो. आणि हा शुद्ध परमार्थाचा विचार स्वामीजींना अत्यंत आवडून गेला. उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध याच्यामधलं जीवन जे आहे ते स्वामीजी आणि सरलाताई दैनंदिन जीवनामध्ये ते सगळे सिद्धांत ते जगत होते. म्हणून स्वामी स्वरूपानंदांसारखी व्यक्ती त्यांना वशिष्ठ आणि अरुंधतीची उपमा त्यांनी दिलेली आहे आणि हे जीवन अत्यंत उघड्या डोळ्यांनी मकरंदनाथ आणि सर्व साधक ते बघत होते. स्वामीजींच्या ठिकाणचं असणारं हे रोजचं श्रवण आणि त्यांचं दुकानामधलं आणि दुकानाच्या नंतरचं सुद्धा त्यांचं नेहमीचं जीवन जे अत्यंत सरळ साधं आहे हे मकरंदनाथांना अत्यंत भावून गेलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा मकरंदनाथांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला तेव्हा आदरणीय मधुराताईंच्या सहभागामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे स्वामी सरलाताईंचं जीवन आणि मकरंदनाथ मधुराताईंचं जीवन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक विध माध्यमांमधून साम्यस्थळं शोधता येऊ शकतात. या परस्पर उभयतांच्या समान विचारधाग्यांच्यामुळे स्वामीजी आणि मकरंदनाथ दिवसेंदिवस खूप अधिक जवळजवळ सख्य अशा पद्धतीने त्या दोन जीवनांच्या मध्ये निर्माण झालं. स्वामीजींच्या कार्याचा जो जी मूलभूत गोष्टी होत्या त्या तसाच्या तशा स्वामी मकरंदनाथांना जीवाभावानी रुचलेल्या होत्या, मान्य होत्या. तीन चार गोष्टी स्वामीजींना अतिशय मनापासून आवडायच्या. एक म्हणजे त्याच श्रोत्यांच्या समोर निरूपण करणं, प्रवचन करणं हे स्वामीजींना अभिप्रेत होतं. त्याचं कारण असं होतं की परमार्थाचा जो सूक्ष्म विचार आहे तो रोज सांगणं हेच त्याच्यामागचा उपाय आहे. आणि जी व्यक्ती सांगते ती व्यक्ती तशीच नंतर जीवनामध्ये जगते, याच्याकरता त्याच श्रोत्यांच्या समोर आपलंही जीवन असलं पाहिजे असा स्वामीजींची भूमिका होती आणि मकरंदनाथांनी ती सरसकट मांडली होती. त्यामुळे अतिशय मोजके असे परगावामधले प्रवास स्वामीजींना करायला आवडायचे. अगदी पणजीपासून नागपूरपर्यंत असा आपण उल्लेख करतो, परंतु जर आपण ठिकाणं जर बघितली तर गोवा, बारामती, नागपूर अशी मोजकी ठिकाणं स्वामीजींनी तिथल्या तिथल्या साधकांच्या करता निर्माण केली. दुसरी गोष्ट स्वामीजींना जी अतिशय आवडायची ती म्हणजे कुठल्याही उपक्रमांमधलं सातत्य. एखादी गोष्ट वैयक्तिक जीवनामध्ये आणि कार्यामध्ये सुरुवात केल्यानंतर अत्यंत सातत्यपूर्ण अशा पद्धतीने ती गोष्ट वर्षानुवर्ष करायची हे स्वामीजींना अतिशय आवडायचं. आणि आपण जर मकरंदनाथांचं जर जीवन बघितलं तर अगदी तरुणपणापासून हे सातत्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. म्हणून असं वाटतं की ही अलाइनमेंट होण्याकरता नैसर्गिकरित्याच खूप अनुकूलता होती आणि त्या अनुकूलतेचा मकरंदनाथांनी संपूर्णपणे त्यांच्या जीवनामध्ये उपयोग केलेला दिसतो. आणि तिसरी गोष्ट जी स्वामीजींना अत्यंत आवडायची ती म्हणजे साधनेवरती विलक्षण भर. स्वामीजी रोज तास दीड तास साधना याला फार कटाक्षाने स्वामीजी महत्व देत असत. स्वामीजी असं सांगत असत की इतर गोष्टी झाल्या न झाल्या तरी चालतील, पण साधना झालीच पाहिजे. स्वामीजींचा या बाबतीमध्ये अतिशय आग्रह असायचा. आणि जर तसं झालं नाही, म्हणजे अगदी असे मला एक प्रसंग आठवतोय की सद्भक्त आदरणीय नानांच्या राम मंदिरामध्ये जेव्हा ते जीर्णोद्धाराकरता गेलेले होते तेव्हा नाना सांगत होते की रामरायाच्या समोर जाण्याच्या अगोदर स्वामीजी तास दीड तास ध्यानाला बसले होते. असं मग नंतर म्हणाले की आता स्वारीच्या समोर जायला हरकत नाही. इतकं स्वामीजी परिपूर्ण अवस्थेला पोचल्यानंतर सुद्धा साधनेला महत्व देऊन होते. ही जी साधन प्रतिष्ठा आहे, ही साधन निष्ठा आहे, ही मकरंदनाथांच्या जीवनामध्ये विलक्षण पद्धतीने आढळते. मला मी जे जसं सुरुवातीला अगदी म्हणालो की हा साधक विपाईला रिगे का असतो, ह्या गोष्टींच्यामुळे तो असतो. सद्गुरूंना अभिप्रेत असणाऱ्या या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी सणक आली आणि कधीतरी तीन तास ध्यानाला बसला किंवा कधीतरी एक आठवडाभर काहीतरी केलं असं नसतं. अशा यांनी स्वामीजींना आणि सद्गुरूंना अभिप्रेत असणारे गुण आणि आतमध्ये त्यांना अभिप्रेत असणारं साक्षीत्व असं एकदम निर्माण होत नाही. त्याच्याकरता सातत्य, मग ते श्रवणातलं असेल, ते केंद्रातलं असेल, ते साधनेतलं असेल, ते सद्गुणांचा मागोवा घेण्याचं असेल, प्रत्येक ठिकाणच्या या गोष्टींमध्ये स्वामी मकरंदनाथांनी त्याला अतिशय महत्व दिलं. आणि नुसत्याच ह्या मकरंदनाथांनी गोष्टी आत्मसात केल्या नाही तर स्वतःच्या कल्पक शक्तीने त्याच्यामध्ये भर सुद्धा घातली. जसे की अनुषंगिक साधना, किती गोड साधना प्रकार आपल्यासाठी त्यांनी खुला केला. स्वरूप पत्र मंजुषेतून अशा प्रकारची साधना करता येते ही केवढी विलक्षण कल्पनाशक्ती आहे. आणि अजूनही कितीतरी गोष्टी त्यांच्या साधना काळामध्ये त्यांनी केल्या, की जसं की ध्येयवाक्याचं चिंतन, एखादं कुठलं तरी ध्येयवाक्य ठरवायचं आणि मग नंतर त्याचं चिंतन करायचं, त्या पद्धतीने आपला तो आठवडा, तो महिना घालवण्याचा प्रयत्न करायचा. गीतेमध्ये व्यक्त केलेले ज्ञानी भक्ताचे स्थितप्रज्ञ लक्षणं असतील, जीवनमुक्त लक्षणं असतील, भक्ताची लक्षणं असतील, ती लक्षणं अभ्यासायची. ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरीतल्यामधल्या ओव्या खुणा करायच्या आणि त्याच्यातल्या काही अतिशय महत्वाच्या ओव्यांचं सतत चिंतन करायचं आणि तशा पद्धतीने दिवस, आठवडा, महिना घालवण्याचा प्रयत्न करायचा. सद्गुरु पदिष्ठ मार्गाने ध्यानाची साधनं आणि अशा विविध अंगांनी पेटवलेलं साधनेचं रान, निश्चितपणे सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून देतं. कार्याचा आणखीन एक महत्वाचा भाग असा म्हणजे की जेव्हा प्रचार प्रसार करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला स्वामीजींनी जरी त्याला खूप प्राधान्याने महत्व दिलं नसलं तरी सुद्धा स्वामीजींनी त्यांचं एक असं मत होतं की अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकूनही असावे, प्रगट होऊनही नसावे बरे नव्हे. म्हणून स्वामीजी साधकांना काही एक अभ्यास करायला सुद्धा उद्युक्त करत असत. शास्त्र ग्रंथांचा अभ्यास असेल, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अद्वैत ग्रंथांचा अभ्यास असेल, सद्गुरूंच्याकडून रोज अत्यंत शुद्ध परमार्थाचं श्रवण, त्यांचं जीवन बघणं आणि अशा सद्ग्रंथांचा अभ्यास. आणि मग स्वामीजी जसं स्वांत सुखाय निरूपण करत होते तसा कोणाला मार्गदर्शन करायचं नाही, परंतु जी युवा केंद्राची जी कल्पना स्वामी मकरंदनाथांनी मांडली आणि जी स्वामीजींनी उचलून धरली त्याच्यामध्ये स्वामीजींनी मग या तरुण साधकांना त्या वेळच्या प्रसंगाप्रमाणे अशा निरूपण करण्याची सुद्धा स्वामीजींनी परवानगी दिली. परंतु त्याच्यामागे सूत्र हेच होतं, अभ्यास हे प्रगट व्हावे. आणि मकरंदनाथांनी ते सूत्र ध्यानामध्ये घेऊन या सर्व ग्रंथांचा अतिशय सखोल असा अभ्यास केला, त्याला स्वतःच्या वक्तृत्व शैलीची जोड देऊन एक विलक्षण स्वतःची स्वतंत्र अशी शैली विकसित केली ज्याचा आज आपण पुरेपूर फायदा उपभोगतो आहोत. स्वामीजींच्या ठिकाणची असणारी जी स्वधर्म कर्मामधली जी प्रवीणता होती, कर्मयोग आचरणाची त्यांची जी एक विलक्षण शैली होती ती मकरंदनाथांनी दुकानाच्या दिवसांपासून अभ्यासलेली होती. कारण का परिपूर्ण जीवनामध्ये गीतेनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी येतात हे त्यांना स्वामीजींच्याकडून घडणाऱ्या श्रवणांनी निश्चितपणे माहिती झालेलं होतं. केवळ उत्कृष्ट पद्धतीने स्वधर्म कर्म आचरण करणं हे उत्तम जीवन आहे, त्याच्यापुढे त्याच्यामध्ये ज्ञानविचार कर्मविचार असणं हे युक्त जीवन आहे, त्याच्यापुढे त्याच्यामध्ये ध्यान असणं हे युक्ततर जीवन आहे आणि त्याच्यापुढे सुद्धा त्याला श्रद्धा भक्ती प्रेमाची जोड देऊन ते जीवन अधिक मंडित करणं हे युक्ततम जीवन, ते पारमार्थिक जीवन याच्याकडचा ध्यास स्वामी मकरंदनाथांच्या जीवनामध्ये प्रकर्षाने दिसतो. त्यामुळे स्वामीजींची जी कर्मयोग आचरणशीलता होती ती सुद्धा स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या त्यावेळचं जे काही कर्माचं जे काही जीवन असेल, मग ती बँकेतली नोकरी असेल, घरामधल्या त्यावेळच्या त्यांच्यावरती आलेल्या जबाबदाऱ्या असतील, पती, वडील, भाऊ, मुलगा, जे काय असेल त्या कर्मामध्ये स्वामीजींनी ती गोष्ट आचरण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की स्वामीजींना जी अभिप्रेत असणारी कर्मफल त्यागानंतरची जी शांती होती ती स्वामीजींना या अभ्यासातून प्राप्त झाली. म्हणून जसं स्वामी स्वरूपानंद स्वामीजींना म्हणाले होते, युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम, अयुक्त कामकारेण फले सत्तो निबध्यते. तुम्ही शांत झालायत आणि आता इतरांना शांत व्हायला शिकवा. स्वामीजींना हे मकरंदनाथांच्या मध्ये ही शांती उतरलेली आहे हे निश्चितपणे त्यांच्या निरूपणांमधून, त्यांच्या केंद्रातल्या उपस्थितीमधून, त्यावेळच्या घेतलेल्या निर्णयामधून, त्या निर्णयाशी असणाऱ्या ठामपणामधून त्यांना ती दिसलेली असणार. मला असं वाटतं की अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये जसा एखादा घरंदाज गायक असतो आणि तो अतिशय मोकळ्या मनाने त्याच्या शिष्यांना ते गायन कला शिकवत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे एखादा गंडाबंद शिष्य असावा आणि तो वर्षानुवर्ष सद्गुरूंची गुरूंची सेवा करून श्रद्धा प्रेमाने तालीम घेऊन त्यांनी ते गाणं आत्मसात करावं आणि ते गाणं आत्मसात केल्यानंतर स्वतःच्या विचारांनी त्याच्यामध्ये भर घालून गुरूंचं आणि घराण्याचं नाव उज्ज्वल करावं. तसं काहीसं मला या गुरु शिष्य जोडींच्या बद्दल वाटतं. स्वामीजींनी जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा स्वामीजींच्या मनाचे जे भाव होते ते तुकोबांच्या एका अभंगामध्ये प्रतीत होतात. अतिशय साधा गोड तुकोबांचा अभंग आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, परिसाच्या संगे लोहे बिघडले, लोह बिघडले सुवर्णची झाले. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली. सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलची झाला. मला असं वाटतं की 75-77 साली स्वामीजी बाया उभारून तेव्हा ते हाक देत होते. जसे स्वामीजींच्या कृपेनी, ज्ञानोबांच्या कृपेनी, समर्थांच्या कृपेनी जसे आम्ही घडलो तसे तुम्ही सुद्धा घडा. आणि त्यांच्या या हाकेला अत्यंत सकारात्मक, अत्यंत हार्दिक प्रतिसाद स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातून दिला गेला. म्हणून जसं तुकोबा विठ्ठलाच्या नादाने विठ्ठलमय झाले तसं मकरंदनाथ स्वामीजींच्या या भावविश्वामध्ये रममाण होऊन स्वामीमय झाले. हे दिव्य चरित्र बघण्याचं, अनुभवण्याचं, गाण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या भाग्याचं आपण सोनं करून घेऊयात. हरिओम तत्सत. आता याच्यानंतर सद्भक्त विलासदादा स्वामीजींची आरती म्हणतील.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत देशी जाणीव आगळ, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविशी आता. हे माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।